एहेस्केल अध्याय 21 परमेश्वराची तीक्ष्ण तलवार। मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला आपले तोंड येरुश्लेमकडे कर आणि पवित्र ठिकाणा विषय इस्रायलाच्या भूमीविरुद्ध भविष्यवाणी कर। इस्रायलाच्या भूमीला सांग, परमेश्वर देव म्हणतो, पहा मी तुझ्याविरुद्ध आहे। मी शेतापासून आपली तलवार मान्यातून उपसून घेऊन तुझ्यापासून धार्मिकाला आणि दुर्जनाला वेगळे करीन। माझ्या क्रमाने नीतिमान आणि दुर्जन तुझ्यापासून वेगळे करीन। माझी तलवार मान्यातून निघून शेतापासून सर्व जीवाविरुद्ध उत्तर दक्षिण भागात बाहेर पडेल। मग सर्व जीवांना कळेल मी परमेश्वर देव आहे। मी शेताजवळ तलवार ठेवली आहे, ती परत मान्यात जाणार नाही। आणि तू मानवाच्या मुला कंबर मोडल्याप्रमाणे उसाचा टाक त्यांच्या नजरेदेखत कष्टाने कणत राहा। मग ते तुला विचारतील, काय झाले, तू का विवळतोस। मग तू त्यांना सांग, कारण अशी बातमी येत आहे, प्रत्येक हृदय क्षीण होईल, प्रत्येक हात अडखळेल आणि प्रत्येक गुडघा पाणी पाणी होईल। पहा, असे घडून येत आहे आणि ते तसेच होईल, असे परमेश्वर देव जाहीर करत आहे। मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला भाकीत कर आणि म्हण, असे परमेश्वर देव सांगत आहे, तलवारीला धार लावा आणि त्यास चकाकित करा। मारून टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा, तिला चकाकित करा। आमच्या पुत्रांच्या राजदंडांचा आम्ही उत्सव करू। जी तलवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते। मग तलवारीला चकाकित होण्यासाठी सोपवून दिली आणि मग आपल्या हातांनी जप्ती केली, तलवारीला धार लावली आणि चकाकित केली, ठार मारणाऱ्या पुरुषाच्या हाती दिली। मानवाच्या मुला, मदतीसाठी हाक मार, आक्रोश कर, कारण ती तलवार माझ्या लोकांवर आली आहे, ती इस्रायलाच्या वडिलांवर आली आहे। ज्याकडे तलवार भिरकावली ते माझे लोक आहे। त्यामुळे अति तीव्र दुःखाने आपली छाती पीट कर, तेथे खटला भरला पण ज्याकडे राजदंड आहे त्याने शेवट केला नाही, हे परमेश्वर देव सांगत आहे। आता तू मानवाच्या मुला भाकीत कर आणि आपल्या दोन्ही हातांनी टाळी दे, यास तो तलवार तिसऱ्यांदा चालून येईल। ती तलवार अनेकांना ठार मारण्यास, सगळीकडे भेदून पार करण्यासाठी आहे, त्याच्या हृदयाचे पाणी पाणी होण्यास आणि अनेकांना अडखळण होण्यासाठी, त्यांच्या विश्वर ठार मारण्यासाठी तलवारी सिद्ध केले आहे। आहा, तिला विजयसारखी चमकविली आहे, ती कसाईसारखी उपसली आहे। हे तलवारी, जशी तू आपले मुख फिरशील तशी उजवीकडे डावीकडे तुझ्या मर्जीप्रमाणे वळवली जा। मी सुद्धा टाळी वाजून आपल्या त्वेषेला शांत करेन, असे परमेश्वर देव जाहीर करतो। परमेश्वर देवाचा शब्द पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला, आता तू मानवाच्या मुला बाबेलच्या राजाची तलवार येण्यासाठी दोन मार्ग सिद्ध कर। दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी होईल, दिशादर्शक दगड शहराकडे निर्देश करेल। एका मार्गाला बाबेलच्या सैन्यासाठी खून करून ठेवा, अम्मोनीच्या मुलाकडे रब्बा जवळ येण्यासाठी मार्ग सिद्ध करा। दुसरी खून येरुश्लेमच्या शहराजवळ यहुदाच्या सेनाकडे तटबंदीकडे निर्देश करा। वाडीत बाबेलचा राजा रस्ता ओलांडण्यासाठी थांबेल, भविष्यकथन मिळवून घेण्यासाठी तो काही बाण हलवून मूर्तीपासून मार्गदर्शन मागेल। काळजावरून तो तपासणी करेल, येरुश्लेम बद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजे फोडण्याचे हत्यार त्याच्या विरुद्ध असेल, त्यांच्या तोंडातून मारण्याच्या युद्धाची ओरड, त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले, त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे। पुढे घडून येणारी ती उपयोगहीन बाब दिसून येईल। येरुश्लेमपैकी एक ज्याच्याकडे तलवार व तोंडात बाबेलची शपथ आहे पण त्याच्या वेड्याच्या पुढे राजा उल्लंघन करणारा, तहाचा आरोप केला जाईल। यास तो परमेश्वर देव हे सांगत आहे, कारण तुझे अपराध माझ्या पुढे स्मरण केले जाईल, तुझे अपराध प्रगट केले जातील, तुझी पापे तुझ्या सर्व कृतीतून दर्शविली जातील। यास तो तू सर्वांच्या स्मरणात राहून आपल्या शत्रूंच्या तावडीत सापडशील। तू पवित्रतेबद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्रायलाचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे, प्रभू परमेश्वर देव हे सांगत आहे। आपल्या डोक्यावरील पगडी मुकुट बाजूला सारा, सर्व काही एक समान राहणार नाही, जे उंचावलेले नमवले जातील। आणि नम्र उंच केले जातील. मी सगळ्यांची नासाडी 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 करेन, जमाव उरणार नाही. ज्याला हक्क आहे त्यास तो मिळेल. अमोन्याचा न्याय. तर मग तू मानवाच्या मुला भाकीत कर आणि बोल, परमेश्वर देव हे सांगत आहे, अमोनाच्या मुलाविषयी जो कलंक आहे तो त्यावर येत आहे. तलवार उचलली आहे, ती आधाशीपणे ठार मारण्यासाठी तेजधार केली आहे. ती विजयप्रमाणे चकाकत आहे. ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकून सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातकांच्या पापजन्य अंतसमय येऊन टेपला आहे, त्यांच्या कापलेल्या मानावर ती तलवार तुला लोळवील. तलवार मान्यात जाईल, तुझ्या ठिकाणी जन्मला, तुझी जेथे सुरुवात झाली त्या भूमीवर मी तुझा न्याय करेन. मी तुझ्यावर माझ्या कोपाग्नीचा संताप ओतेन आणि तुला क्रूर कौशल्याने हानी करण्यास लोकांच्या ताब्यात देईन. तू अग्नीसाठी इंधन होशील, तुझे रक्त भूमीच्या मध्यभागी सांडले जाईल, तुझे स्मरण पुन्हा केले जाणार नाही. मी परमेश्वर देव हे जाहीर करत आहे.